नमस्कार, मी संजय जगताप. माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनींनो, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष खासदार सुप्रियाताई सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या आपल्या मित्रपक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. वोटिंग मशीनवर त्यांचा अनुक्रमांक आहे 3. आपणा सर्वांनाच नम्र विनंती आहे, दिनांक 7 मे रोजी जवळच्या मतदान केंद्रावरती जाऊन आपण सर्वांनीच वोटिंग मशीनवरील अनुक्रमांक 3 समोरील सुप्रिया ताई सुळे यांच्या फोटोची खात्री करून तुतारी वाजवणाऱ्या माणूस या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. लक्षात ठेवा, तुतारी वाजवणारा माणूस. नमस्कार.